लेवी अध्याय 24. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकास आज्ञा कर की दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे. अहरोनाने दर्शन मंडपामध्ये साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा. हा तुमच्या पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे. तू मैदा घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज, एक पोळी 2.2 एफाभर सपिटाची करावी. त्यांच्या 2 रांगा करून एका रांगेत 6-6 पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेवर धूप ठेव. ह्यामुळे परमेश्वरास अग्नीतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. प्रत्येक शब्दात दिवशी अहरोनाने त्या परमेश्वरासमोर मांडाव्या. इस्रायल लोकांच्या वतीने हा सर्व काळचा करार होय. ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र यांचा कायमचा वाटा होय. त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी, कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय. त्या काळी कोणा एका इस्रायली स्त्रीला मिस्री पुरुषापासून झालेला एक मुलगा होता. तो इस्रायली होता व इस्रायल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्रायल मनुष्याशी भांडू लागला. तो इस्रायली स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला. म्हणून लोकांनी त्यास मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीत होते. ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती. त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले. मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला, तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर न्या. मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलवा. त्यांनी आपले हात त्या मनुष्याच्या डोक्यावर ठेवावे आणि मग सर्व लोकांनी त्यास दगडमार करून मारून टाकावे. तू इस्रायल लोकास अवश्य सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापांची शिक्षा भोगावी. जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्यास अवश्य जीवे मारावे. सर्व मंडळीने त्यास दगडमार करावी. तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्यास अवश्य जीवे मारावे. जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याला ठार मारील तर त्यास अवश्य जीवे मारावे. जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशु देऊन भरपाई करावी. जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी. हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी. पशुला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्यहत्या करणाऱ्याला अवश्य जीवे मारावे. परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. मोशेने इस्रायल लोकास ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले.